आज तू यो आहणी भूलिए बते दे तू यो आहणी।